ध्यानेनात्मनि पश्यन्ति
आत्मानं
योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये तु एवम् अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते तेऽपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः। 13व्या अध्यायातला 24वा आणि 25वा श्लोक आपण एकदम निरूपणासाठी म्हणून चिंतनासाठी म्हणून घेतलेले आहेत। 13व्या अध्यायातली क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार आणि प्रकृती पुरुष विवंचना ही दोन प्रकरणं संपल्यानंतर तसंच मध्ये येऊन गेलेलं जे ज्ञेयाचं वर्णन आहे ते ज्ञेयाचं वर्णन देखील होऊन गेल्यानंतर झाल्यानंतर प्रकृती पुरुष विवंचनेच्या नंतर अथवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचाराच्या तात्विक अशा चर्चेनंतर किंवा ज्ञेयासंबंधी असणाऱ्या तात्विक अशा चर्चेनंतर प्रत्यक्ष ज्ञान कोणत्या साधनांनी होतं याचं वर्णन भगवंत या दोन श्लोकांमध्ये करताहेत। ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानं आत्मना। ध्यानानी ते आपल्या स्वतःला पाहतात। कोणी एक केचित म्हणजे कोणी एक आपल्याच ठिकाणी आपल्या स्वरूपाचा बोध ध्यानानी कोणी एक प्राप्त करून घेतात। ध्यानेन आत्मनी पश्यन्ति केचित आत्मानं आत्मना। केचित म्हणजे कोणीतरी कोणी एखादे। ध्यानाच्या साह्याने आत्मस्वरूपाचा बोध आपल्याच ठिकाणी प्राप्त करून घेतात। अन्ये सांख्येन योगेन। ध्यानाच्या व्यतिरिक्त आणि काही मार्ग आहेत का? सांख्य विचारांनी अन्य जे कोणी असतील ते आत्म्यासंबंधीचं ज्ञान प्राप्त करून घेतात, आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोहोचतात। कर्मयोगेन च अपरे किंवा कोणी कर्म मार्गाने देखील जातात, कर्मयोगाचा आश्रय धरून देखील तिथपर्यंत जातात। अन्ये तु एवम अजानंतः म्हणजे ज्यांना ध्यान समजत नाही, ज्यांना सांख्य विचार म्हणजे ज्ञान विचार ज्यांना समजत नाही आणि कर्म मार्ग देखील ज्यांना समजत नाही असे जे अन्य आहेत ते अन्ये तू एवम अजानंतः। हे तीन प्रकार वरचे जे जाणत नाहीत ते श्रुत्वा अन्येभ्यः उपासते अन्य कोणाकडून तरी श्रवण करतात आणि उपासना करतात। अन्ये तू एवम अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते। अन्येभ्यः याचा अर्थ ज्यांना समजलेला आहे, ज्यांना आत्मदर्शन झालेलं आहे, ज्यांनी स्वरूपाचा आनंद घेतलेला आहे, अशा कोणाकडून तरी ते ऐकतात, श्रवण करतात आणि उपासना करतात। श्रुत्वा अन्येभ्यः उपासते तेऽपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः। ते देखील म्हणजे जे अशा प्रकारे श्रवण करतात, उपासना करतात, ते देखील तरुण जातात. कुठून तरुण जातात? मृत्युम मृत्यू लोकातून किंवा मरण भावनेपासून ते तरुण जातात. श्रुतीपरायणा हा म्हणजे ऐकण्याची आवड असणारे, श्रवणामध्ये तल्लीन झालेले असे ते देखील उद्धरून जातात. या 13व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी पुष्कळ ज्ञानासंबंधी चर्चा झाल्यानंतर ते ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या निरनिराळ्या साधना सांगितल्या. या साधना आत्मदर्शनाच्या साधनाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्वाच्या किंवा प्राधान्याने केल्या जाणाऱ्या अशा आहेत. भगवंतांचं जर एक निरूपणाचं वैशिष्ट्य पाहिलं, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रथम ज्ञान सांगितलं, आत्मविषयक ज्ञान सांगितलं, ज्याला सांख्य बुद्धी या नावाने देखील ओळखलं जातं. अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे देही नित्यम अवध्योयम अविकार्योयम उच्यते. तो विकार रहित आहे, देहामध्ये ज्याचं वध होऊ शकत नाही असं ते तत्व आहे. ते अज आहे, नित्य आहे, अमर आहे. अशा प्रकारे आत्मज्ञानाबद्दल, आत्म्याबद्दल भगवंतांनी माहिती दिली. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, आश्चर्यवत वदति तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित. कोणीतरी एखादा या आत्म्याला पाहणारा असतो, हा जो पाहणारा असतो तो आश्चर्यासारखा असतो. कारण आत्मा हा दृष्टीचा विषय नसल्यामुळं, आत्मा हा बुद्धिगम्य देखील नसल्यामुळं, आत्मा हा मनाचा विषय नसल्यामुळं जो कोणी म्हणतो की मी आत्म्याला पाहिलं तो आश्चर्यासारखा आहे. आणि दुसऱ्या अर्थाने आत्म्याला पाहणं हे चर्मचक्षुनी होत नसल्यामुळं, जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, डोळ्यांनी डोळ्याचा तो विषय नसल्यामुळं, जगी पाहता ज्ञानचक्षू ज्ञानचक्षी न रक्षे. आणि चर्मचक्षूंच्या सापेक्ष ज्ञानचक्षू म्हणून एक कल्पना आहे, ते ज्ञानचक्षू देखील त्याच्या ठिकाणी काम करू शकत नाहीत. जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधोनी पाहे. त्याला जर पाहायला गेलं तर पाहणारा आपल्या स्वतःला पाहण्याच्या क्रियेला विसरून जातो. जो पाहणारा असतो तो मी पाहतो आहे हा भाव देखील विसरून जे पाहायचं आहे त्याच्याशी तादात्म्य पावतो. अर्थातच डोळ्यांचा विषय नसल्यामुळं जो आत्म्याला पाहतो तो आश्चर्यासारखा असतो. दुसरा अध्याय अतिशय बहारदार असा अध्याय आहे. आणि या अध्यायामध्ये सांगितलेला मुख्य विषय म्हणजे आत्मा कसा अमर आहे, आत्म्याची गुणवैशिष्ट्य काय हे प्रथम भगवंतांनी सांगितलं. अशा प्रकारे ज्याला आत्मा काय आहे याचं ज्ञान झालं, तो आपली यज्ञयावत कर्म करत असताना आपण आत्मा या भूमिकेतून कदापिही खाली न येता सर्व कर्तव्य कर्म करतो. म्हणून भगवंतांनी आत्मज्ञानी पुरुष कशा झोकांनी कर्म करतो, कशा बेतांनी कर्म करतो याचंही वर्णन त्याच्याच अंतर्गत केलं. सांख्य बुद्धी म्हणून भगवंतांनी जी सांगितली त्या सांख्य बुद्धीच्या अंतर्गतच भगवंतांनी ज्याला ज्ञान झालेलं आहे तो कशा प्रकारे कर्म करतो ते सांगितलं. एक तर तो कर्माला घाबरत नाही, कर्म सोडून पळून जात नाही, कर्म आपल्या बोधाच्या आड येतं असं त्याला वाटत नाही, तो कर्तव्य कर्म कदापिही सोडत नाही. हा विषय सांगून झाल्यानंतर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये योग बुद्धी नावाचं एक अजून एक प्रकरण लिहिलं, सांगितलं. जशी सांख्य बुद्धी तशी ही ज्ञानविषयक कला आत्मसात करण्यासाठी म्हणून कर्म कशी करायला पाहिजेत त्याची ही एक युक्ती भगवंतांनी सांगितली. त्याच्यामध्ये कर्मणी एव अधिकारा हाते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः माते संगोस्त्व कर्मणी नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणा. तू नियत कर्म कर आणि जे नियत कर्म आहे ते कर्म ते पुरे होवो किंवा न होवो सिद्ध्य सिद्ध्यो हो समो भूत्वा समत्वम योग उच्यते ते पूर्ण होवो किंवा अपूर्ण राहो. कर्म ज्याची पूर्ण होतात आणि कर्मामध्ये जो खूप यशस्वी होतो तो कर्मयोगी नाही भगवद्गीतेचा, जो उदंड कर्म करतो तो भगवद्गीतेचा कर्मयोगी नाही. तर कर्म करत असताना जो समत्व भावना सोडत नाही तो भगवंतांचा कर्मयोगी आहे. आणि या कर्मयोगाचं वर्णन भगवंतांनी तो कर्मामध्ये आपला अधिकार समजतो, कर्तव्य कर्म अर्थात जी आपली नाहीत अशी कर्म नाही, जी वाट्याला आलेली गुणकर्म विभागशहा अशी जी स्वतःची कर्म आहेत त्या कर्मांमध्ये आपला अधिकार आहे असं तो समजतो. बऱ्याच वेळेला अडचणीचं जर असेल तर त्या कर्माचा अधिकार आपला नाही असं समजून हात झटकण्याची अशी एक प्रवृत्ती देखील असते. जसं युद्धच नको असं अर्जुन म्हणायला लागला, पण कर्माचा अधिकार आहे तुझा, तो अधिकार तू बजावायला पाहिजे. जे कर्म नको असतं आपल्या प्रकृतीला नको असतं, कर्म आवडतं म्हणून करायचं नसतं आणि कर्म आवडत नाही म्हणून टाकायचं नसतं. कितीतरी कर्म ही सेवा म्हणून करायची असतात, वाट्याला आलेली आहेत म्हणून करायची असतात. ती करत असताना विशिष्ट दृष्टी ठेवून जर कर्म केली, कारण कर्म केल्याखेरीज कोणाला कसलंही गत्यंतर नाही. अगदी काही न करता स्वस्थ बसणे हे देखील क्रियापद आहे. बसणे, झोपणे हे देखील क्रियापद आहे. कर्म न करण्याचे हे प्रकार नाहीयेत, कर्म करण्याचेच प्रकार आहेत. असं असल्यामुळं कर्म न करता कोणीही राहू शकत नाही. मग जे करावंच लागतं ते कोणत्या बोधाने करावं, त्या कर्मामध्ये त्याचं जे फळ असेल ते फळ जसं असेल तसं स्वीकारावं. फळाकरता कर्म करू नये याचा अर्थ फळ स्वीकारू नये असं करता येत नाही. कर्माचं फळ हे मिळतंच, अवश्यमेव मिळतं आणि ते स्वीकारावंही लागतंच. पण फळाकरता कर्म करण्यानी मूळ स्वतंत्र असणारा आत्मा बंधनात सापडतो. मा कर्म फल हेतुर्भूहू म्हणून फळाची केवळ इच्छा धरून कर्म करणारा असा तू होऊ नकोस. माते संगाहा तू अकर्मणी. तसंच काहीही न करण्याविषयी कितीतरी वेळेला आत्मज्ञान संपादन करावं आणि काही न करता नुसतं बसून राहावं अशा प्रकारची इच्छा कोणाकोणाला होऊ शकते. आत्म्याचं स्वरूप हेच मुळात अकर्ता असल्यामुळं आत्म्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून कर्म सोडण्याची अथवा धरण्याची गरज नाही, कर्माशी त्याचा संबंध नाही. आत्म्याचं स्वरूप हेच कर्मापासून अलिप्त असल्यामुळं कर्म न करण्याविषयी विशेष रुची नसावी, त्यांनी काही फायदा होत नाही। मी इथं राहतो आणि मला जर असं वाटायला लागलं की पुण्यात राहणं हे ज्ञानाच्या आड येणार आहे म्हणून पुण्याहून उठून आणि कुठे एखादी तीर्थक्षेत्राला जाऊन राहिलो। रामकृष्ण म्हणत असत की कलकत्त्यात पोट दुखतं म्हणून काशीला जाऊन राहिला, तर पोट बरोबर घेऊन जाणार ना, काशीत देखील पोट दुखणारच। जो स्वभाव जी प्रकृती माझी इथं आहे तीच कुठेही गेलं तरी राहणार आणि ती प्रकृती मला वारंवार अबोधात खेचणार, कर्मामध्ये खेचणार। असं असल्यामुळं कर्म न करण्याची इच्छा धरून तशा प्रकारे वर्तन केलं तर हाताला काही लागत नाही। याच्या उलट कर्म न करण्याचा आत्म्याचा स्वभाव आहे असं जर आपण ओळखलं तर आणि आपण आत्मा आहोत असा जर पक्का निश्चय झाला तर कर्म केली अथवा न केली तरी देखील कर्म न केल्यासारखी होतात, अकर्म आत्मदशा तो प्राप्त करून घेऊ शकतो। अशा प्रकारच्या दोन महत्वाच्या गोष्टी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितल्या। एक सांख्य, त्या सांख्याच्या म्हणजे ज्ञानाच्या आत्मज्ञानाच्या अंतर्गतच असणारी कर्म करण्याची बुद्धी, आणि दुसरं म्हणजे हे जे सांख्य आहे आत्मज्ञान आहे त्याच्याकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून जी कर्माची तयारी पाहिजे त्या कर्मामध्ये पारंगतता येण्यासाठी कुशलता येण्यासाठी म्हणून कर्माचा थेट उपदेश जो योग बुद्धी म्हणून सांगितला गेला। आणि दुसरा अध्याय संपल्यानंतर तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय हे तीनही अध्याय कर्माची चर्चा करत राहिले। त्याच्यामध्ये तिसरा अध्याय हा कर्मयोग म्हणून प्रसिद्ध आहे, तर चौथा अध्याय तेच कर्म आत्मज्ञानाबरोबर ज्ञानासकट असं वर्णन करून सांगितलं। म्हणजे कर्मामध्ये अकर्मदशा कशी असते आणि अकर्मदशेमध्ये कर्म कसं ओतप्रोत भरलेलं असतं या गोष्टी चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितल्या। कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म, उदंड कर्म करत असताना कर्म देह मन बुद्धीकडून घडतं आणि मी त्या कर्मापासून अत्यंत वेगळा आत्मस्वरूप असल्यामुळं कर्म करत असतानाच आत्म्याची अकर्मदशा जो पाहतो तो भगवंतांचा कर्मयोगी आहे। आणि या चौथ्या अध्यायाच्या निरूपणाच्या वेळेला भगवंतांनी योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबघ्नंती धनंजय अशा प्रकारचे उद्गार काढले। योगाच्या सहाय्याने ज्यांनी कर्म नाही असं केलं, संन्यास भगवंत म्हणाले नाहीत पण संन्यस्त असा शब्द वापरला, त्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये परत प्रश्न निर्माण झाला, भगवंतांना कर्म अभिप्रेत आहे का संन्यास अभिप्रेत आहे। अर्जुन विचारायला लागला पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीला, तू एकदा कर्मयोग सांगतोस एकदा संन्यास सांगतोस, एक काहीतरी निश्चित मला सांग। म्हणून पाचवा अध्याय देखील कर्म आणि संन्यास याची चर्चा करण्यासाठी म्हणून भगवंतांनी खर्ची घातला। असा भगवद्गीतेचा प्रवास झाल्यानंतर भगवंत साधनेचं, थेट साधनेचं, आत्मज्ञान ज्या साधनेनी प्राप्त होतं त्याचं वर्णन करत असताना ध्यानाकडे येतात। स्पर्शान कृत्वा बहिहि बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ यतेन्द्रिय मनो बुद्धिहि मुनिहि मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधः यः सदा मुक्त एव सः। ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर असं ध्यानाचं वर्णन याच्यावर केलं। तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी। या ठिकाणी तेथ पाठी मोरी दिठी पारखोन या त्या ठिकाणी पाठी मागून पाहत राहायचं, पाठी मोर्या दिठीनी त्या ठिकाणी पाहत राहायचं, सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामीये करीती, चित्त या व्योमाकाशामध्ये इथं आणून स्थिर करायचं, तेथ रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एकेकू वेगळे निवडिता नये तैसी वासनांतरांची विवंचना, आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने की जे। या ठिकाणी गगनामध्ये मनाचा लय प्राणांचा आधार धरून मनाचा लय त्या ठिकाणी करावा, जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, तैसे मन एथ मुद्दल जाये मग अहम भावादिक के आहे, म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवी तो, ध्यानाचं वर्णन केलं भगवंतांनी, केलं ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, आणि त्याच्या पाठोपाठ सहावा अध्याय ध्यानाला वाहिलेला अध्याय म्हणून भगवद्गीतेमध्ये आला। मी तुम्हाला भगवद्गीतेचा साधनेचा क्रम सांगतो आहे। सहावा अध्याय ध्यानाला वाहिलेला आल्यानंतर आठव्या अध्यायामध्ये मरणकालीन साधना, मृत्यूपूर्व साधना म्हणून भगवंतांनी परत एकदा ध्यानाचाच उल्लेख केला, आणि त्याच्याबरोबर अजून एक साधना सांगितली, ती म्हणजे नामस्मरणाची देखील। ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन, या प्रयाति त्यजन देहन याति पार्थानुचिंतयन। ध्यान आणि ध्यानाच्या बरोबरीने ओम हे एकाक्षर ब्रह्म व्याहरन उच्चार करून माझा अनुस्मरण करून माझा आठव करून जो उच्चार करतो आणि माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो, अशा रीतीने ध्यान आणि अजून एक साधना म्हणजे नाम याचा उल्लेख इथं भगवंतांनी केला। त्याच्यानंतर नवव्या अध्यायामध्ये देखील महात्मे कसे भसतात याचं भगवंतांनी वर्णन केलं। सततं कीर्तयन्तो माम, अशा रीतीने सतत कीर्तन करणं अथवा अर्थात नामस्मरण करणं अशी अजून एक साधना भगवंतांनी सांगितली। यतंतश्च दृढव्रताः, आपल्या स्वतःला आवरून म्हणजे ध्यानयोग या ठिकाणी सांगितला। सततं कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या, अत्यंत भक्तियुक्त अंतकरणानी सर्वत्र मला नमस्कार करणं, मीच भरून राहिलेलो आहे अशा दृष्टीने आदरपूर्वक सर्व ठिकाणी पाहणं, नमस्कार करणं याचा अर्थ शरणागत होणं। नित्ययुक्ता उपासते ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजन्ते यजन्ते माम उपासते, अजून कोणी एखादे ज्ञानयज्ञानी देखील माझी उपासना करतात असं सांगितलं। आतापर्यंत जे साधनेचे उल्लेख आलेले आहेत भगवद्गीतेमध्ये, थेट साधनेचे उल्लेख ते मी तुम्हाला सांगतो आहे, आणि ज्या क्रमाने आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे। अर्थात पहिला उल्लेख भगवंतांनी पाचव्या अध्यायाच्या अखेरीला ध्यानाचा केलेला होता थेट साधना म्हणून, आणि इथं देखील थेट साधना म्हणून भगवंत ध्यानाचाच उल्लेख करत आहेत। ध्यानेन आत्मनी पश्यंती, ध्यानानी आत्मदर्शन घेण्यासाठी म्हणून आपल्या स्वतःचं आत्म्याचं दर्शन घेण्यासाठी म्हणून केचित आत्मानम आत्मना, कोणी एखादे आपल्याच आत्म्याच्या ठिकाणी आपणच दर्शन घेण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असतात। म्हणून या ठिकाणी जो सांगितलेला क्रम आहे तो ध्यान, ध्यानानंतर सांख्य, सांख्यानंतर कर्मयोग, आणि कर्मयोगानंतर ये तू एवं अजानंतः अन्ये तू एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे अशा कोणाकडून श्रवण आणि उपासना हा चौथा मार्ग भगवंत सांगतात. तेराव्या अध्यायात आलेला हा क्रम आहे. आत्मज्ञानाच्या थेट साधन प्रक्रियेमध्ये पहिलं महत्व ध्यानाला आहे, दुसरं सांख्य म्हणजे तत्व विचारणा या गोष्टीला भगवंतांनी दुसरं प्राधान्य दिलेलं आहे, तिसरा क्रमांक कर्मयोगाचा भगवंतांनी दिलेला आहे आणि चौथा श्रवणासहित उपासना. ध्यानाचा थेट साधन असल्यामुळं आणि साधनेची चर्चा चाललेली असल्यामुळं ध्यानाच्या साधनेनी आत्मप्रचिती साक्षात होत असल्यामुळं ध्यानाचा प्रथम उल्लेख भगवंत करत आहेत. आणि तुलनेमध्ये तत्व विचारणा अथवा तत्वम पदार्थ चिंतन ही गोष्ट भगवंतांनी ध्यानाच्या नंतर घातलेली आहे. ते परमात्मा स्वरूप काय आहे, जीवाचं स्वरूप काय आहे, परमात्मा आणि जीव एक कसे, अशा पद्धतीने जो तत्व विचार आहे तो तत्व विचार ध्यानाच्या नंतर भगवंतांनी सुचवलेला आहे. आणि त्याच्यानंतर भगवंतांनी कर्मयोग सांगितलेला आहे. हा जो कर्मयोग भगवंतांनी सांगितला, यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्ता सविशिष्यते. भगवंतांनी जो कर्मयोग सांगितला तो सर्व इंद्रियांचं मनानी नियमन करून परत इंद्रिय मात्र सर्व कर्मांमध्ये यथोचित विहार करू द्यावीत. ही जी कर्म आहेत ही कर्म नियत कर्म असावीत, स्वकर्म असावीत, उगीच कोणत्याही कर्मांना हात घालू नये. आणि जी कर्म असतील ती यज्ञ भावनेनी करावीत. यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकः अयम कर्म बंधनः हा भगवद्गीतेचा कर्मयोग आहे, तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी आलेला. यज्ञ याचा अर्थ सेवावृत्ती, स्वार्थ त्याग आणि समर्पण भाव. हेच अजून चांगल्या भाषेत सांगताना भगवंतांनी मयी सर्वाणी कर्माणि संन्यस्य सर्व कर्म मला अर्पण करून करावीत. अध्यात्म चेतसा म्हणजे मी आत्मा अशा प्रकारची वस्तुस्थिती सतत लक्षात घ्यावी आणि तशा प्रकारच्या स्मरणपूर्वक कर्म करावीत. निराशी ही म्हणजे फलाशेकडे लक्ष न देता कर्म आचरावीत. निर्ममो भूत्वा म्हणजे ममत्व रहित बुद्धीनी कर्म करावीत. युद्धस्व हा तात्कालिक प्रासंगिक युद्धस्व असा उल्लेख आहे अर्जुनाला उद्देशून केलेला, तो कर्मालाच अनुलक्षून असा आहे. विगत ज्वरहा अभिनेश अभिनिवेश रहित अशी कर्म असावीत. ज्वर नको, विगत ज्वर. मी कर्म करतो हा जो ज्वर आहे कर्माचा त्याच्या खेरीज कर्म व्हावीत. हा भगवद्गीतेतला कर्मयोग आहे आणि त्याच्या नंतर भगवंतांनी सर्वात कनिष्ठ उपासना म्हणून श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. जर याच्यापैकी काहीच जमत नसेल तर ज्याला जमलेला आहे अशा आचार्यांकडून ऐकून त्याप्रमाणे उपासना करावी असा आत्मदर्शनाचा एक रस्ता रोड मॅप असा भगवंतांनी दिला. थेट आत्मदर्शनाच्या साधनेच्या प्रक्रियेमध्ये असा क्रम होऊ शकतो. व्यावहारिक प्रक्रिया म्हणून जी आहे त्याच्यामध्ये हा क्रम लगेच बदलतो. व्यावहारिक प्रक्रियेमध्ये कर्माला प्राधान्य येतं, ती कर्म नीट जमावीत म्हणून जी देह मन बुद्धीची तयारी पाहिजे त्यासाठी ध्यान सुचवलेलं आहे. आणि या ध्यानाने साक्षात परमात्म्याची एक प्रचिती आणि व्यवहारामध्ये कर्म करत असताना अलिप्त भाव आणि अर्पण बुद्धी, भगवत अर्पण बुद्धी या दोन्ही ध्यानातून निर्माण व्हाव्यात अशी अपेक्षा केलेली आहे. तसंच कर्म विशिष्ट बोधानी करत असल्यामुळे मी आणि माझं काढून फलत्यागपूर्वक अशी कर्म करण्याचा सराव करत ध्यान करत असताना मग ज्ञान विचाराला प्राधान्य दिलेलं आहे. आणि या सर्व गोष्टीला एक प्रकारे बळ प्राप्त व्हावं म्हणून श्रुत्वा अन्येभ्यः उपासते श्रवणाला त्याच्यानंतर महत्व दिलेलं आहे. तर चिंतन प्रक्रिया जी आहे म्हणजे वेदांतातली उपनिषदातली सर्वात महत्वाची साधना जर कोणती असेल तर तत्वम पदार्थ चिंतन ही औपनिषदिक पहिली साधना आहे. उपनिषद असं म्हणतात की तो कोण आहे, मी कोण आहे, कसा आहे हे समजून घेणं आणि त्याच चिंतनामध्ये निमग्न राहणं ही पहिली साधना आणि सर्वश्रेष्ठ साधना. आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे आपले आपले उद्देश कसे असतील त्याप्रमाणे या साधनांची प्रतवारी आणि विभागणी केलेली दिसते. ज्यांनी सर्व जीवन परमात्म्याकरताच वेचायचं ठरवलेलं आहे आणि परमात्मप्राप्ती हे प्रधान असं उद्दिष्ट ज्याच्या जीवनामध्ये आहे अशी व्यक्ती तत्वम पदार्थ चिंतन त्याला सर्वात अधिक महत्व देईल. आणि तत्वम पदार्थ चिंतन करत असताना त्याच्या पाठोपाठ अशा प्रकारे चिंतन करत करत कर्म देखील करण्याला ते महत्व देतील आणि या कर्माच्या अंतर्गतच ध्यान येईल आणि श्रवणाची गरज यांना जवळपास नसेल. जवळपास कारण तत्वम पदार्थ चिंतन इथूनच ते सुरुवात करतील तरी देखील हे आचार्यांकडे जाऊन जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत काही एक श्रवण करतीलच. आणि इतकी ही शक्ती ज्यांच्यापाशी नाही असे सर्वसामान्य लोक श्रवणापासून सुरुवात करतील. ज्यांच्यापाशी अहंकार नाही, ज्यांनी दुष्ट बुद्धीचा द्वेषबुद्धीचा त्याग केलेला आहे, ज्यांना निर्मळ जीवन जगण्याची ओढ लागलेली आहे अशी मंडळी प्रथम श्रवणाला जातील, त्याचं स्वरूप समजून घेतील आणि श्रवणापासून प्रेरणा घेऊन मग उपासना करतील. ध्यान अथवा नाम अशी कोणती एक उपासना करतील. तसंच श्रवणापासून प्रेरणा घेऊन आपली कर्म देखील सुधारण्याच्या मागे लागतील आणि सर्वात शेवटी ज्ञान प्राप्त करून घेतील आणि तत्वम पदार्थ चिंतन यथाशक्य तसं करतील. याच्या व्यतिरिक्त शास्त्रांमध्ये काही अंतरंग साधना सांगितलेल्या आहेत. त्या अंतरंग साधनांना मदत करणाऱ्या अशा पण या साधनांपेक्षा थोड्या बाहेर असणाऱ्या अशा काही साधना सांगितलेल्या आहेत. थेट अंतरंग साधनांना मदत करणाऱ्या साधना म्हणून साधन चतुष्टय शास्त्रामध्ये सांगितलं. विवेक, वैराग्य, शम, दम आदी सहा गोष्टी आणि मुमुक्षत्व असं त्याचं प्राथमिक स्वरूप आहे. फक्त ऐकून ठेवा तुम्ही. विवेक याचा अर्थ आत्मान, आत्मविवेक. आत्मा कोण, अनात्मा कोण आणि आत्मवस्तूचा सातत्याने स्वीकार करणं आणि अनात्म वस्तूचा म्हणजे संसाराचा विवेकानेच त्याग करणं प्रत्यक्षतः नाही. विवेक ही त्या ठिकाणी प्रधान साधन असून जर विवेक करत असेल तर वैराग्य ही गोष्ट न बोलवता येण्यासारखी आहे. जर आत्मा स्वीकारायचा असं जर ठरलं तर आत्मा स्वीकारण्याच्या आड येणारे जे पदार्थ आहेत त्यांचा त्याग करण्याची बुद्धी म्हणजे वैराग्य. आणि हे सर्व करत असताना शम म्हणजे चित्त, अंतःकरण, बुद्धी यांचा सुखे नैव निग्रह, दम म्हणजे साक्षात इंद्रियच आवरण, इंद्रियांचा निग्रह, काही ठिकाणी निग्रह म्हणजे अजिबात इंद्रिय न वापरणं, काही ठिकाणी संयम. शम, दम, श्रद्धा, सद्गुरूंच्या ठिकाणी, शास्त्रांच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी, त्यांच्या शब्दांच्या ठिकाणी अत्यंतिक श्रद्धा. आपल्याला माहीत नसेल तर ज्यांना माहीत आहे त्यांच्यावर श्रद्धा. तसंच उपरती म्हणजे कितीतरी विषय ते सुखे नैव आपल्या जीवनातून काढून टाकणं, उपराम पावणं. संतोष म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जी आणि जशी परिस्थिती असेल, मनाची, बुद्धीची, देहाची, संसाराची, कुटुंबाची, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व परिस्थितीमध्ये संतोषी राहण्याचा निश्चय आणि संतोषानेच राहणं कशाही परिस्थितीमध्ये. आणि तितिक्षा म्हणजे सर्व प्रकारची दुःख ही कष्टाशिवाय सहन करणं म्हणजे तितिक्षा. अनेक प्रकारच्या बऱ्या वाईट गोष्टी मनाला कष्ट न होता सहन करण्याचा अभ्यास. होणारं काम झालं नाही, कष्टाशिवाय ही गोष्ट सहन करायची. संसारातल्या अनेक अडचणी येत असताना त्या कष्टाशिवाय, उद्वेगाशिवाय सहन करणं, अत्यंत शांतीनी सहन करणं, शांती न सोडता सहन करणं, हे शमदमादी षटक, विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे आतापर्यंत जे जीवन गेलेलं आहे त्या जीवनाबद्दल खेद. जे काही संतांनी आणि शास्त्रांनी जीवन सांगितलेलं आहे त्या जीवनाबद्दल अत्यंतिक उत्सुकता आणि प्रत्यक्षतः संतांना शरण जाणं. गेले राजे चक्रवर्ती तेथे माझे वैभव ते किती, आता धरू म्हणे संत संगती या नाव मुमुक्ष. अशा प्रकारची मुमुक्षा प्राप्त होणं, आपली कर्म, आपले निर्णय, आपली जीवनशैली, आपली बहिर्मुखता या सर्व गोष्टींबद्दल वाईट वाटणं आणि याच्यामध्ये आपलं काही चुकलं असं समजून घेऊन आता सुधारण्याचा, सुधारून वागण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून शास्त्रांना आणि सद्गुरूंना शरण जाणं हे मुमुक्षत्व आहे. अशा प्रकारे जो शरण जातो तो परमार्थामध्ये काही अंतरंग साधना करतो. त्या अंतरंग साधनेमध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ चिंतन या चार गोष्टी येतात. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये जे कर्म प्रवण आहेत त्यांचं प्राधान्य कर्माला असेल, जे साधन प्रवण आहेत त्यांचं प्राधान्य ध्यानाला असेल, जे ज्ञान प्रधान आहेत त्यांचं प्राधान्य तत्वम पदार्थ चिंतन या पहिल्या साधनेला असेल, तर विवेक वैराग्यादी गोष्टींनी जे जाऊ इच्छितात त्यांचं प्राधान्य श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ चिंतन असं असेल. आणि ज्यांना एवढं काहीच माहिती नाही अशी मंडळी श्रवणापासून सुरुवात करतील आणि श्रवण करून, श्रद्धेनी श्रवण करून, श्रुत्वा अन्येभ्यः उपासते, श्रवण, उपासना, कर्म, तत्वम पदार्थ चिंतन अशा क्रमाने त्यांच्या जीवनामध्ये गोष्टी येतील. हे मी तुम्हाला अशा करता सांगतो आहे की ध्यान ही पहिली साधना आहे इथं सांगितलेली. आणि आपला संप्रदाय देखील ध्यानाचा संप्रदाय आहे, तर चुकून तुम्हाला अभिनिवेश नको वाटायला की बघा भगवंतांनी ध्यान पहिली साधना, आमचा संप्रदाय श्रेष्ठ। तुम्ही ज्या पद्धतीने विचार कराल, तुम्ही अनुदार असणं बरोबर नाही, ज्या वेगळे वेगळे विचार आणि वेगळे वेगळे संप्रदाय आहेत त्याप्रमाणे जे साध्य आहे ते साध्य एक असताना साधन मात्र वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने सुरुवात झालेली अशी दिसतात। मात्र जे साधन प्रधान आहेत त्यांच्याबाबत भगवद्गीता नेहमीच सुरुवात ध्यानाने करते, पण जे ज्ञान प्रधान आहेत त्यांच्याबाबत दुसऱ्या अध्यायाची सुरुवातच आत्म्याच्या विचाराने झाली, मग कर्माचा विचार घेतला, मग ध्यानाचा विचार घेतला आणि 13व्या अध्यायापासून पुढे ज्ञानकांड नंतर आलं, सगळ्या उपासना या नंतर आल्या, असं असल्यामुळं ध्यानाचा जो विचार भगवंतांनी सांगितला तो जे साधन प्रधान असे लोक आहेत त्यांच्याकरता, आणि भगवंतांनी सांगितलेल्या क्रमामध्ये दोन क्रम तर उघड आहेत। पहिला क्रम भगवंतांनी आत्मविचारच सांगितला, तत्वम पदार्थ चिंतन कर्म म ध्यान अशा मार्गानेच भगवंतांनी सांगितलं, पण तत्वम पदार्थ चिंतन योग बुद्धी त्याच्या पाठोपाठ आणि स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितल्यानंतर भगवंतांच्या असं लक्षात आलं की अर्जुन याचा अधिकारी नाही, अर्जुन प्रश्न कर्माविषयी विचारतो आहे आणि सर्वसाधारणपणाने आपण सर्वजण कर्म मार्गाचे अधिकारी असल्यामुळं भगवंतांनी साधन प्रधान अशी भगवद्गीता सांगायच्याही आधी कर्म सांगितलं मग ध्यान सांगितलं, कर्म जमावं म्हणून ध्यानाचा उपदेश केला, पण या ठिकाणी मात्र भगवंतांनी ध्यानाचा पहिला उल्लेख केलेला आहे। भगवंतांनी सांगितलेली पहिली साधना भगवद्गीतेमध्ये ध्यान आहे, पण कर्म प्रकरण सांगत असताना ध्यान आलं तिथं। मला काय सांगायचंय ते तुम्हाला समजतंय का? वेगळे वेगळे जे विचार आहेत तर ते विचार ज्या तऱ्हेने भगवंतांनी मांडलेले आहेत ते या ठिकाणी भगवंत मात्र साधन विचार हा प्राधान्याने सांगत असल्यामुळं ध्यानेन आत्मनी पश्यंती असं भगवंत म्हणतात। आता ध्यानाची प्रक्रिया काय, ध्यानाची साधना काय, अन्ये सांख्येन योगेन सांख्य तत्व विचार म्हणजे नेमकं काय, कर्मयोगेन चापरे कर्मयोग म्हणजे नेमकं काय, आणि इतर जे हे जाणत नाहीत ते श्रुत्वा अन्येभ्यः उपासते इतरांकडून ऐकून उपासना करतात, कोणाकडून ऐकावं कसं ऐकावं, ऐकत असताना काय दक्षता घ्यावी, आणि उपासना जो सांगतो त्याला अनुसरून ज्यांच्याकडून श्रवण करतो त्यांना अनुसरून उपासनेला कसं लागावं, या सगळ्या गोष्टी आपण किंचित विस्ताराने पाहणार आहोत। जर जास्त विस्ताराने पाहिलं तर इथं आपण जवळपास 2 महिने तरी थांबून राहू, कारण मोठे मोठे विषय एकदम आलेले आहेत, पण एकेका प्रवचनामध्ये एक एक विषय असं आपण पाहू। ध्यान, सांख्य विचार, कर्म विचार आणि श्रुत्वा अन्येभ्यः उपासते म्हणजे भगवंतांना काय सांगायचं आहे ते या क्रमाने आपण साधन विचार म्हणून यथावकाश इथून पुढे पाहत राहू। हरि ओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधव सब संतन की जय 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 रघुवीर सनातन।